करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं स्वमदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वितरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमथुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। आज या महिन्याचा पहिला शनिवार आपला आनुषंगिक साधनेचा दिवस आहे। तसंच या वर्षाचा देखील हा पहिला शनिवार आहे। या वर्षातली ही आपली पहिली आनुषंगिक साधना आहे। आजची जी साधना आहे ती आपण ओंकाराची साधना करणार आहोत, ओम या नामाची साधना करणार आहोत। ओम हे ईश्वरवाचक नाम औपनिषदिक काळापासून ईश्वराला ओम या नावाने ओळखलं जातं। एवढंच नव्हे तर निर्गुण निराकार परमात्मा ओंकाराच्या सहाय्याने सगुण साकार जगत स्थितीपर्यंत आला। ओंकार हा असा एक मध्यस्थ आहे की ईश्वराला जगत होण्यासाठी ओंकाराचा आधार होता आणि जगताला देखील ईश्वराकडे जाण्यासाठी ओंकाराचा आधार आहे। जी ईश्वराची नामं आहेत ती सर्व नामं नंतर निर्माण झाली। ईश्वराचं पहिलं नाम ओम हेच होतं। राम कृष्ण दत्त शिव ही नामं नंतर निर्माण झालेली नाम, अर्थात राम कृष्ण शिव दत्त ही देखील अतिशय परिणामकारक नाम आहेतच। एवढंच नव्हे तर ती परिणामकारक असली तरी देखील ओंकाराचं महत्व त्यांच्या परिणामकारकतेमुळे कुठं कमी होत नाही। उलट ओम या नामाबरोबर राम कृष्ण शिव दत्त यांचं नाम घेण्याचा प्रघात देखील निर्माण झाला। जसं ओम राम कृष्ण हरी, ओम नम शिवाय, ओम श्री राम इत्यादी। ओम हा पहिला शब्द आहे। सृष्टीमध्ये निर्माण झालेला पहिला शब्द जो मनुष्य मात्राला भासला तो ओंकाराच्या स्वरूपामध्ये भासला। त्यामुळे कित्येक ध्वनी आहेत त्या ध्वनीच्या मुळात ओंकारच मानला जातो. इथं आता नाही आहेत, पूर्वी या पेशवे पार्क मध्ये प्राणी संग्रहालय होत, तेव्हा कधी कधी वाघ आणि सिंह घुमायचे तर तो देखील ओंकारासारखा गडगडाट व्हायचा. तिथपासून ते ऋषींना कावळ्याच्या ओरडण्यामध्ये देखील, अनेक पक्ष्यांच्या ओरडण्यांमध्ये देखील ओंकार भासला. भासला अशा करता की त्या आवाजामुळं ते ईश्वराकडे आकर्षित होऊन ईश्वराचं अनुसंधान ठेवत होते. ओम ही युक्ती आहे, नाम ही युक्ती आहे, नाम ही अशी युक्ती आहे, कारण शब्दाचं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यामध्ये शब्दामुळं भाव प्रगट होतो, हे शब्दाचं सामर्थ्य आहे. भाव प्रगट होत असल्यामुळेच गायनाला अर्थ आहे, शब्दाला अर्थ आहे. तसंच शब्दाच्या सामर्थ्याने वस्तू ज्ञान देखील होतं. आपल्याला होणारं सर्व ज्ञान वस्तुमात्रांचं हे अक्षरांचे समूह आहेत, त्यामुळं आपल्याला विविध अशा वस्तूंचं ज्ञान वेगळ्या वेगळ्या प्रकारे होतं. तसंही पाहिलं तर अक्षराला विशेष महत्व नसताना ती अक्षर विशेष विशिष्ट रचनेमध्ये केल्याबरोबर ती वस्तुदर्शक होतात. तसंच शब्दामुळेच भाव देखील निर्माण होतो. शब्दाचं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचा नामाच्या सामर्थ्यामध्ये अंतर्भाव आहे. शब्दाच्या सामर्थ्यामुळे नामाला सामर्थ्य आलेलं आहे. जर अक्षरांचा समूह आपल्या बुद्धीमध्ये वस्तूच्या ज्ञानाविषयी प्रकाश टाकत असेल, जसा हा मी पेपरवेट घेतला, तर काही अक्षरांचा समूह झाल्याबरोबर आणि तो विशिष्ट प्रकारे उच्चारल्याबरोबर तुमच्या मनामध्ये ती वस्तू देखील उभी राहते. जसं भिंत, खांब, स्त्री, पुरुष हे विशिष्ट प्रकारे अक्षरांचे समूह आहेत, पण त्यामुळं वस्तुदर्शक आणि भावदर्शक अशा कल्पना आपल्या मनामध्ये निर्माण होतात. नामाचं सामर्थ्य असं आहे की नामामुळे भगवंतावर प्रकाश पडतो. भगवंत ही जर वस्तू धरली तर भगवंतावर देखील प्रकाश टाकण्याचं सामर्थ्य नामावर आहे. तुम्ही तुमच्या मुलाचं नाव राम ठेवलं, नामस्मरण करताना मात्र तुम्हाला परमात्मा रामाची आठवण येते. त्यामुळे नामामुळे आपल्या संस्कार वशात पण भगवंतावर प्रकाश पडतो. आपल्याला भगवंत माहीत नसला तरी देखील भगवंत नामामुळे प्रतीत होतो, माहीत होतो. नामामुळे भगवंतावर प्रकाश पडून भगवंताचं स्वरूप उजळतं. आपलीही कल्पनाशक्ती ताणली जाते. आपल्याला माहीत नसलेल्या वस्तूबद्दल देखील आपण नामामुळे कल्पना करायला लागतो. हे जे शब्दाचं सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याचं महात्म्य नामामध्ये वापरण्याच्या युक्तीमुळं नामस्मरण ही सुलभ साधना होऊन गेली. पतंजलींनी ईश्वराची व्याख्या करताना ईश्वर हा क्लेश कर्म विपाक आशयही अपरामृष्टहा पुरुष विचार ईश्वरहा अशी व्याख्या केली. अवघड असलं तरी थोडक्यात समजवून सांगतो. आपण म्हणजे जीव हे पाच प्रकारच्या क्लेशांनी बांधले गेलेले आहोत. पाच प्रकारचा क्लेश आपल्याला उघड उघड सतावतो. हे जे पाच प्रकारचे क्लेश आहेत ते अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे पाच क्लेश सांगितलेले आहेत जे जीवाला छळतात. अविद्या म्हणजे परमात्म्याचं स्वरूप माहीत नसणं, जगताला सत्य मानणं, आपलं जे जीवन आहे त्या जीवनाला सत्य मानणं, मृत्यूची कल्पना देखील न करणं ही अविद्या. अस्मिता म्हणजे आपण आपल्या स्वतःला कोणीतरी अभिनिवेशाने समजणं. थोडक्यात सांगतो, प्रवचनांचा विषय आहे. अस्मी म्हणजे मी कोणी आहे अशी भावना, मग बुद्धीच्या अंगाने असेल, रूपाच्या अंगाने असेल, गुणांच्या अंगाने असेल, विद्वत्तेच्या अंगाने असेल, संपत्तीच्या अंगाने असेल, ही अस्मिता आपल्या जवळ असते. ही अस्मिता हा एक प्रकारचा क्लेश सांगितलेला आहे. आपलं साधं सरळ जीवन अस्मितेमुळं त्रासदायक होत. राग म्हणजे विषयांवर असणारी आपली आसक्ती किंवा विषयांच्या संदर्भात आपल्याला असलेलं प्रेम, याला राग असं म्हणतात. द्वेष राग याचा विरोधी शब्द. हवं आणि नको याच्यामध्ये नको असणारी भावना आणि हवं असणारी भावना राग आणि द्वेष. तसंच अभिनिवेश, अस्मिता आणि अभिनिवेश यांच्या छटांमध्ये थोडा फरक असल्यामुळे अभिनिवेश हा अजून वेगळा मोजलेला आहे. अभिनिवेश हा अत्यंत अहंकाराने ज्याच्या बाबत आपल्याला ज्या गोष्टीबद्दल अस्मिता असते तर ती गोष्ट अधिक ठळक करतो. जसं तुम्हाला रूपाबद्दल अस्मिता आहे पण अभिनिवेश ही जगाला अजून ठळकपणाने दिसणारी गोष्ट राहते. अस्मिता समजा तुमच्या मनात अंतःकरणात बुद्धीत गुप्त राहील आणि हवी तेव्हाच फक्त प्रकट होईल. अशा प्रकारचे जे पाच क्लेश आहेत, तसंच तीन प्रकारची कर्म आहेत, चांगलं किंवा सुकर्म, वाईट किंवा दुष्कर्म आणि मध्यम प्रकारचं कर्म. सुकर्म फळावरून, दुष्कर्म देखील फळावरून आणि काहींची मिश्र फळ म्हणून ती मध्यम दर्जाची फळ कर्म अशी सांगितली जातात. अशी तीन प्रकारची कर्म. क्लेश कर्म विपाक हे जे विपाक आहे, विपाक म्हणजे पूर्वी जी कर्म घडून गेली किंवा पूर्वीच्या जन्मात देखील जी कर्म घडून गेली त्या कर्मांचा या जीवनावर पडलेला प्रभाव म्हणजे विपाक. या विपाकामुळे तुमच्या जीवनात फार फरक पडतो. जसं तुम्ही फार उत्तम बुद्धी घेऊन जन्माला आलेले आहात, खूप गुणवान आहात, जात्याच जन्मत आहात, पण तुम्ही चांगल्या कुळात जन्माला आला नाही, चांगल्या जातीत जन्माला आला नाहीत. हे जे विपाक आहेत ते विपाक तीन सांगितलेले आहेत. एक म्हणजे ज्ञाती किंवा जात, दुसरं म्हणजे आयुष्य आणि तिसरं म्हणजे भोग. जे तुमच्या हातात नाही, आयुष्य, जात आणि सांप्रत काळी तुम्हाला मिळणारे भोग, तुमच्या मित्राला मिळणारे भोग वेगळे असू शकतील, तुम्हाला मिळणारे वेगळे असू शकतील, आणि तुम्ही तुमच्या मित्रापेक्षा श्रेष्ठ आहात अशी तुमची भावना असू शकेल, पण भोग मात्र त्याला जास्त चांगले मिळू शकतील. हे जे भोग आहेत, हे भोग देखील विपाक म्हणून मनुष्याला मिळतात. क्लेश कर्म विपाक आशयही, या विपाकाचा क्लेश आणि कर्म यांचा आशय म्हणजे साठा, याच्यापासून अलिप्त असणारा पुरुष विचार म्हणजे ईश्वर, अशी पतंजलींची ईश्वराची व्याख्या आहे. अपरामृष्ट म्हणजे अत्यंत अलिप्त, म्हणजे ईश्वराला क्लेश कर्म विपाक आणि आशय हे छळत नाहीत, तो त्याच्यापेक्षा नेहमीच मुक्त असतो. जे आपल्याला छळतात, आपण अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश याच्यात असतो, आपली चांगली मिश्र अथवा वाईट अशी कर्म घडतात, जाती आयुष्य आणि भोग यामुळं. उदाहरणार्थ तुम्ही अशा ठिकाणी जन्माला आलात की तुम्हाला उठल्या उठल्या शिव्याच कानावर पडतील, चांगलं जीवनच तुम्ही कधी पाहिलं नाही, तर ही गोष्ट तुमच्या हातात नाही. पण तुम्ही तशा प्रकारे जन्माला आलात किंवा तशा प्रकारे जन्माला न येता चांगल्या कुळात जन्माला आलात, याच्यामध्ये तुमचं कर्तृत्व काहीच नसतं. तर पूर्व कर्म जी आहेत तर ती विपाक म्हणून मिळत असतात. तसंच आयुष्याची दोरी देखील आहे. ईश्वर हा अशा प्रकारे क्लेश कर्म विपाक यांचा जो साठा प्रसुप्त वासना आपल्या चित्तामध्ये असतात त्यांच्यापासून अत्यंत अपरामृष्ट हा वेगळा असतो, आणि असा वेगळा असणारा तोच ईश्वर म्हणून ओळखला जातो. त्या ईश्वराबद्दल पतंजली महामुनी पुढे म्हणतात की तत्र निरतिशयम सार्वज्ञ बीजम. मगाशी आपण पाहिलं की आशय म्हणजे साठा, पुढे सरकून घ्या जरा, भगिनी वर्गाने देखील पुढे सरकायला हरकत नाही. ईश्वर हा सार्वज्ञ बीज असा आहे असं ईश्वराबद्दल त्यांनी म्हटलं. तो सार्वज्ञ बीज कसा आहे तर निरतिशय सार्वज्ञ बीज आहे. आशय म्हणजे मगाशी आपण पाहिलं की साठा, तर हा जो साठा आहे ज्ञानाचा साठा, सार्वज्ञ ज्ञ ज्ञान ज्ञानाचा जो साठा, तर तो प्रत्येकाचा वेगळा वेगळा असू शकतो. जसं माझ्या ठिकाणी ज्ञानाचा जो आशय आहे त्याच्या तुलनेनी इथं समोर बसलेत साठे सर, त्यांचा ज्ञानाचा साठा अधिक जास्त आहे, तर आशय जो माझा आहे ज्ञानाचा त्याच्या सातिशय त्यांचा आहे, त्याच्यापेक्षा अधिक त्यांचा आहे. आणि कोणीही झालं तरी देखील प्रत्येकाचा असणारा ज्ञानाचा साठा हा कमी अधिकच असणार, म्हणून एकाच्या सापेक्ष दुसऱ्याला सातिशय असं म्हटलेलं आहे. ईश्वर मात्र अशा आशयाची देखील तुलना होणार नाही इतका निरतिशय सार्वज्ञ सर्वज्ञ असा आहे असं पतंजली म्हणतात. ईश्वर हा सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, विश्व निर्माता आहे, विश्व चालक आहे, आणि ईश्वराच्या अव्यक्त दशेमध्ये व्यक्त झालेला नाही अशा दशेमध्ये परमात्म्याची जी स्थिती आहे ती स्थिती बीजावस्थेत असते, ती प्रगट झालेली नसते. जेव्हा जगत रूपाने ईश्वर प्रगट होईल तेव्हाची गोष्ट निराळी, पण जगत रूपाने प्रगट होण्याच्या आधी देखील ईश्वर आहे, परमात्मा हा बीज रूपाने आहे, पण ते बीजच सार्वज्ञ बीज असं आहे. बीज याचा अर्थ शक्ती. आपण एखादं झाड लावतो तर बीज आणतो आणि ते बीज रोवतो. बीज रोवतो म्हणजे शक्ती रोवतो. बीजाला शक्ती असते, शक्ती नाही त्याला बीज म्हणतच नाहीत. ईश्वराची शक्ती ही जगत निर्माण करण्याची आहे आणि अव्यक्त दशेमध्ये असलेल्या ईश्वराची जगत निर्माण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये ठासून भरलेली असते आणि जगत निर्माण झाल्यानंतर देखील ईश्वराचा तो गुणधर्म तसाच राहतो. म्हणून त्याला निरतिशयम म्हणजे ज्याचा साठा संपतच नाही इतका असा निरतिशय सार्वज्ञ बीज असणारा असा ईश्वर आहे. तो क्लेश कर्म विपाक आशय यांनी अपरामृष्ट असा आहे. तो निरतिशय सार्वज्ञ बीज असा आहे. सार्वज्ञ म्हणजे तो स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. ईश्वराचं ज्ञान हे बुद्धीवर अवलंबून नाही. आपलं ज्ञान बुद्धीवर अवलंबून आहे. आपल्याला जेवढी बुद्धी तेवढं आपलं ज्ञान. म्हणून तर परीक्षा घेऊन त्या परीक्षेमध्ये आपली बुद्धी जशी प्रतिबिंबित होईल तशा ऍडमिशन्स मिळतात. तसं जगांमध्ये पुढे संधी मिळते. आपलं ज्ञान हे बुद्धीवर अवलंबून असणारं ज्ञान आहे. आपल्या बुद्धी एवढं आपलं ज्ञान. ईश्वराचं ज्ञान बुद्धीवर अवलंबून नाही. ईश्वराच्या बुद्धीवर देखील नाही. ईश्वर हा स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. तसंच ईश्वराला देश काल वस्तू यांची कोणतीही मर्यादा नाही. देश काल वस्तूची मर्यादा आपल्याला असते. उदाहरणार्थ आपण इथं बसलेले आहोत तर देशाची आपल्याला जाणीव आहे. आता आपल्याला काळाची जाणीव आहे. ही देश काल आणि वस्तू याची जी जाणीव आहे ती जाणीव ही चित्तात असणारी विशिष्ट संवेदना आहे म्हणून त्याची जाणीव आहे. आता मी बोलताना विषय अवघड चाललाय म्हणून जर एखाद्याला झोप आली तर त्या झोपेच्या स्थितीमध्ये देश काल वस्तूची जाणीव ज्या चित्तात त्याची संवेदना होती ते चित्त नाहीस झाल्याबरोबर देश काल वस्तूची जाणीव नाहीशी होईल. देश काल वस्तूची जाणीव ही चित्तातली विशिष्ट संवेदना आहे आणि ही बुद्धीमध्ये निर्माण होणारी जी संवेदना आहे ही संवेदना सहसा सृष्टीमुळे किंवा परिसरामुळे निर्माण होते. चित्तात संवेदना जी निर्माण होते ती. पण हेच चित्त जर संवेदना शून्य झालं, संवेदना रहित झालं तर देश काल वस्तू यांची संवेदना चित्तातून नाहीशी होते. चित्तामध्ये ही संवेदना देखील एक प्रकारच्या मीपणामुळे निर्माण होत असते. माझं चित्त, माझी बुद्धी. ईश्वराच्या ठिकाणी अशी अल्पता नसल्यामुळं ईश्वराच्या ठिकाणी देश काल वस्तू यांची विशिष्ट संवेदना नाही. म्हणून तो सर्वव्यापी आहे. एकाच वेळेला सर्वत्र भरलेला आहे आणि त्याला कोणतीही विशिष्ट संवेदना नाही. एवढं सांगितल्यानंतर पतंजली महामुनी म्हणतात की तस्य वाचकः प्रणवः. या सगळ्या गुणांचा वाचक जर कोण असेल तर प्रणव आहे. म्हणून ओंकाराचं स्मरण झाल्यानंतर आपण पाच प्रकारचे क्लेश, तीन प्रकारची कर्म, तीन प्रकारचे विपाक, जाती, आयुष्य आणि भोग यांनी अस्पर्श आहोत अशा प्रकारची जर जाणीव झाली तर आपण ईश्वराशी तद्रूप होऊन राहू. तसंच सार्वज्ञ बीज, निरतिशय सार्वज्ञ बीज अशा ईश्वराची अनुभूती येण्यासाठी म्हणून आपल्या बुद्धीच्या ज्ञानाला देखील सोडून देऊन आपण ज्ञान स्वरूप आहोत ईश्वरासारखे अशी जर भावना करता आली तर ओंकार या नामाचा उपयोग होईल. तसंच देश, वस्तू आणि काल यांची संवेदना चित्तातून जर नाहीशी झाली तर बसल्या जागी ईश्वराचा जो वाचक शब्द प्रणव आहे तो आपल्याला ईश्वराशी तदाकारता घडून आणू शकेल. आणि तेच पतंजली पुढच्या सूत्रामध्ये सांगतात. ते म्हणतात की तत् जपस तदर्थ भावनम, त्या ओंकाराचा जप करावा आणि तदर्थ भावनेने जप करावा. त्याचा जो अर्थ आहे ओंकाराचा म्हणजे ईश्वराचा, तो लक्षात घेऊन ओंकाराचा उच्चार करावा आणि ते आपण आहोत हाही भाव त्याच्यामध्ये असावा. तुम्हाला समजते का मी काय बोलतोय ते? आपल्याला या प्रकाराने ओंकार म्हणायचा आहे. कुठल्याही ढोबळमानाने नुसतं ओम म्हणा असं या साधनेचं स्वरूप नाही. समजून घेऊन केलं तर साधना फार मोठा समाधान देऊ शकते आणि जर समजलं नाही तर मग निष्कारण क्षीण होऊ शकतो. नुसतंच ओम ओम म्हणून काय होणार असं तुम्हाला वाटू शकेल. म्हणून आपण ओंकार म्हणणार आहोत. ईश्वराचा जो वाचक शब्द प्रणव ओंकार, त्याच्या जपाबरोबर या प्रणवाचा म्हणजे ओंकाराचा जो अर्थ आहे म्हणजे वाच्य ईश्वर आहे, त्या ईश्वराची भावना करत आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. याला तदर्थ भावना असं म्हणतात. त्याच्या अर्थाची भावना करत आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. जमेल? जमवायचं आहे. आणि ईश्वराप्रमाणेच मी देखील क्लेश कर्म विपाक आशयांनी अपरामृष्ट असा आहे, अस्पर्श आहे. ईश्वराप्रमाणेच मी ही कालाने अनवच्छिन्न असा आहे, काळात सापडणारा नाही. ईश्वराच्या बीज रूपात म्हणजे जे सर्वज्ञत्व आहे ईश्वराचं, ते त्याचं बीज रूप त्याच्यामध्ये प्रत्येक नामाबरोबर मी लीन होतो आहे अशा प्रकारचा भाव धरायचा आहे. मी आठवणी करून देईन, मात्र मी आठवण करून दिल्यानंतर प्रयत्न करणं तुमच्या हातात आहे. अवघड नाहीये, सोपं आहे. एखाद्या गोष्टीला सांगणाऱ्यांनीच अवघड अवघड म्हणायला लागलं की तुम्ही प्रिकंडिशन होता. हे अवघड नाहीये, हे लक्षात ठेवून करण्याचं आहे. हे अवघड नाहीये, फक्त तुम्ही हे तशा तऱ्हेने लक्षात ठेवा. आपल्याला वेळ कमी आहे, सांगण्यातच माझा वेळ गेला 25 मिनिटं. अर्ध्या तासात आपल्याला ही साधना करायची आहे. आपण सर्वजण डोळे मिटून बसू. फक्त ओंकाराचा जप असं आपल्या साधनेचं वरवरचं स्वरूप असेल आणि अंतर्यामी मात्र आपण भरपूर अर्थगर्भ अशी साधना करणार आहोत. शांत बसू, सरळ ताठ. एखाद्या पुतळ्याप्रमाणे एक आत बाहेर होणारे श्वास जर सोडले तर आपल्यामध्ये हालचाल करणार काहीच नसेल, मन देखील नाही, स्तब्ध। मी ओंकार म्हणेन, माझ्या पाठोपाठ तुम्ही माझं म्हणून झाल्यानंतर ओंकार म्हणाल। सामूहिक ओंकार म्हणताना एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे की सर्वांपेक्षा वेगळा आवाज, सर्वांपेक्षा जास्त वेळ ओम म्हणत राहणं असं कोणीही करणार नाहीये। आधी 5 वेळेला मी नुसता ओंकार म्हणेन माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणाल एकाग्रतेने। ओ ईश्वराशी म्हणजे अव्यक्त ईश्वराशी एकत्वाच्या भावनेने आपल्याला आता ओंकार म्हणायचा आहे। ओंकार म्हणत असताना ओंकार म्हणणारा आणि अव्यक्त परमात्मा हे एकरूप अशा भावनेने ओंकार म्हणायचा आहे। 3 वेळेला आपण म्हणणार आहोत। प्रत्येक वेळेला ही भावना करता यावी, याचा अर्थ आपण अव्यक्त आहोत, आपण देह मन बुद्धी नाही, आपण सच्चिदानंद परमात्मा आहोत। ओ ईश्वराप्रमाणेच मीही क्लेश, कर्म, विपाक, आशय यांच्यापासून अत्यंत अस्पर्श आहे. ईश्वराप्रमाणेच मीही क्लेश, कर्म, विपाक, आशय यांनी अस्पर्श आहे. ईश्वराप्रमाणेच मीही क्लेश, कर्म, विपाक, आशय यांनी अस्पर्श आहे. ईश्वराप्रमाणेच मीही काळानी अनवच्छिन्न आहे. काळ माझे भाग पाडू शकत नाही. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ अशा प्रकारचा काळ माझ्या ठिकाणी नाही. ईश्वराच्या निरतिशय सार्वज्ञ बीज रूपात मी लीन होतो आहे. थोड्या शांत बसू. ईश्वर स्वरूप अव्यक्त असे आपण क्लेश, कर्म, विपाक, आशय यांनी अस्पृष्ट आहोत. ईश्वराप्रमाणेच आपण कालाने अनवच्छिन्न आहोत. ईश्वराच्या निरतिशय सार्वज्ञ बीजाच्या ठिकाणी आपण ही लीन आहोत. आता आपण एकत्रित सर्वजण मिळून ओंकार म्हणणार आहोत. आपल्याला आपल्या मूलाधार चक्रापाशी लक्ष ठेवायचं आहे. पाठीच्या मणक्याचा सर्वात शेवटचा मणका तळाकडचा भावना अशी करायची आहे, तिथं लक्ष ठेवून ईश्वराप्रमाणेच आपण ही क्लेश कर्म विपाक आशय यांनी अस्पृष्ट आहोत. ईश्वराप्रमाणेच आपण ही कालानी अनवच्छिन्न आहोत. ईश्वराच्या निरतिशय सार्वज्ञ रूपामध्ये बीज रूपात आपण ही सामावलेले आहोत. मूलाधार चक्राकडे लक्ष. आपलं लक्ष मणक्याच्या शेवटच्या मणक्यापासून वर उचलायचं आहे. लिंग चक्राच्या माग, लिंगाच्या माग स्वाधिष्ठान चक्र किंवा लिंग चक्र असं ज्याला म्हणतात, तिथं कल्पनेनी आपण पाहायचं आहे. प्रणवाच्या उच्चाराबरोबर तद जपस तदर्थ भावनम आपणच ईश्वर स्वरूप अशी भावना करायची आहे. स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष. ईश्वराप्रमाणेच आपण ही क्लेश कर्म विपाक आशय यांनी अस्पृष्ट आहोत. ईश्वराप्रमाणेच आपण ही कालाने अनवच्छिन्न आहोत. ईश्वराप्रमाणेच आपण निरतिशय सार्वज्ञ बीज स्वरूपाशी लीन आहोत. ईश्वराच्या सार्वज्ञ निरतिशय सार्वज्ञ बीजाच्या ठिकाणी लीन आहोत. आपलं लक्ष अजून वर उचलायचं आहे, आपल्या नाभीस्थानाच्या माग असणाऱ्या मणक्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे, कल्पनेनी पाहायचं आहे, त्या ठिकाणी लक्ष देऊन आपण ओंकाराचा उच्चार तत् जपस तदर्थ भावनम करणार. ईश्वराप्रमाणेच आपण ही क्लेश कर्म विपाक आशय यांनी अस्पृष्ट आहोत. नाभीस्थानी लक्ष मणक्यावर, ईश्वराप्रमाणेच आपण कालाने अनवच्छिन्न आहोत, काळाच्या कचाट्यात नाही. ईश्वराप्रमाणेच आपण निरतिशय सार्वज्ञ बीज स्वरूप आहोत. मणिपूर चक्राकडे लक्ष, मणिपूर चक्रापासून आपलं लक्ष अजून वर उचलायचं आहे, हृदयाच्या मागच्या बाजूला असलेल्या मणक्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. हृदय कमल चक्र, अनाहत चक्र, तज्जपस्तदर्थ भावनम, ईश्वर अव्यक्त आहे, आपण ही अव्यक्त अक्षर आहोत. ईश्वराप्रमाणेच आपण क्लेश कर्म विपाक आशय यांनी अस्पृष्ट आहोत. हृदय चक्राकडे लक्ष, ईश्वराप्रमाणेच आपण कालानी अनवच्छिन्न आहोत. ईश्वराप्रमाणेच आपण निरतिशय सार्वज्ञ बीजाशी तदाकार आहोत. लक्ष अजून वर उचलायचं आहे मणक्यावरून, कंठाच्या माग जिथं पाठीचा मणका आहे तिथं लक्ष, विशुद्ध चक्र तज्जपस्तदर्थ भावनम, ईश्वराशी एकत्वाची भावना, ईश्वराप्रमाणेच आपणही क्लेश कर्म विपाक आशय यांनी अस्पृष्ट आहोत. ईश्वराप्रमाणेच आपण कालाने अनवच्छिन्न आहोत. निरतिशय सार्वज्ञ बीज ईश्वराशी आपण तदाकार आहोत. कंठचक्र विशुद्ध चक्र कंठाच्या माग असणाऱ्या मणक्याकडे लक्ष. वरच्या भागातला सर्वात शेवटचा बिंदू जिथं मणकाही संपतो आणि मनुष्याचा लहान मेंदू असतो, आपल्या डोक्याच्या मागचा खालचा भाग, तिथं लक्ष केंद्रित करा. आणि तिथून कल्पनेनी थोडं पुढच्या भागात या, कपाळाच्या माग, लहान मेंदूच्या पुढं, त्याच्या मधोमध. आज्ञाचक्र आता मी एकटा ओंकाराचा जप करेन, तुम्ही त्या ठिकाणी माझ्या बरोबर प्रत्यक्ष करू नका, मनानी मात्र माझ्या बरोबर ओंकाराचा जप करा। तत् जपस्तदर्थ भावनम, अशा प्रकारे निराकार परमात्म्याशी आपण एक रूप आहोत, पंच क्लेशांपासून ईश्वराप्रमाणेच आपण वेगळे आहोत, आपण कालानी अनवच्छिन्न आहोत, निरतिशय सार्वज्ञ बीज परमात्म्याशी आपण तदाकार आहोत। आज्ञाचक्रात लक्ष, मी एकटा ओम म्हणेन, तुम्ही मनातल्या मनात म्हणा तत् जपस तदर्थ भावनम। एक रूप रहा, निर्गुण निराकार अव्यक्त परमात्म्याशी एक रूप चिदाकाशात आज्ञाचक्रापाशी, कालानी अनवच्छिन्न निरतिशय सार्वज्ञ बीजाशी तदाकार, पंच क्लेशांपासून मुक्त, अजून वर जा, मस्तकाच्या माथ्याच्या नेमकं खाली टाळूपाशी, सहस्र दल कमल चक्र, तिथ ब्रह्म भावनेने राहा। ओंकाराचा जप आता नुसता ऐका, माझ्याबरोबर म्हणू देखील नका, अर्थाशी तदाकारता सांभाळा। ब्रह्मरंध्र फोडून ब्रह्मरंध्राच्या बाहेर या. मस्तकाच्या ही वर 10 अंगुळ 10 बोट ब्रह्म भावनेने स्थित राहा. शरीराच्या ही बाहेर पूर्ण ब्रह्म भावनेत. पंच क्लेशांपासून मुक्त, काळापासून मुक्त. निरतिशय सार्वज्ञ बीजाशी एकरूप. परिपूर्ण ब्रह्म भावनेशी एकरूप राहून त्या भावामध्येच देह भावनेवर देखील हळूहळू करून परता. हरी हरी. आपले तळहात एकमेकांवर घासून आपल्या गालाला डोळ्याला स्पर्श करत हरी हरी हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी. बोला कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।